परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज म्हणतात, आम्ही तुम्हाला ईश्वराचे नामस्मरण, चिंतन व मनन करावयास सांगतो। त्यातूनच भक्तांची उन्नती होते व आत्मविश्वास जागृत होतो। त्याचबरोबर ईश्वर चिंतन, मनन हे तुमच्या मर्यादेपर्यंतच करावायचे आहे। कधीही अतिरेक करू नये। हे सर्व करताना आपल्या मनाला आनंद मिळाला पाहिजे। सहन होईल तितकेच करावे। कधीही मनावर सक्ती करू नका, तरच तुमची प्रगती होईल। जप हा फक्त घरी बसूनच करावा लागतो। नामस्मरणाला मात्र स्थळ, काळ, वेळ कशाचेही बंधन नाही। कुठेही नामस्मरण करता येते। तुम्ही सर्व भार स्वतःच्या शिरावर घेऊन वागता हे चूक आहे। सर्व भार देवावर ठेवा व भक्तीत रंगून जा। देव तुमचे कल्याणच करतील।
श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।
रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।
श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।
रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।
श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।
रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी।
श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। रामकृष्ण गुरु